आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. एसटी महामंडळाला 9 वर्षांनंतर प्रथमच 16 कोटी रुपयांहून अधिक नफा. राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 90 ते 95% आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन होत असून यामुळे नागरिकांसाठी प्रवास सुलभ होत आहे, तसंच दळणवळणाला चालना मिळत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संध्याकाळी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी सर्व सदस्य देशांनी दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिल्ली घोषणापत्र हा प्रदेशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार केलेला एक दूरदर्शी आराखडा आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची या मंत्रीस्तरीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. गेली अनेक वर्ष आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळानं प्रथमच ऑगस्ट महिन्यात 16 कोटी रुपयांहून अधिक नफा मिळवला आहे. महामंडळाच्या 31 पैकी 20 विभागांनी हा नफा मिळवण्यात मोठा वाटा उचलला आहे. 9 वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्यानं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं असून भविष्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करून महामंडळ सातत्यानं फायद्यात येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे. राज्य शासनानं 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकीटात 50% सवलत या 2 योजना सुरू केल्या. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली असून सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत आहेत असंही त्यांनी सांगितलं. एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात काल एक सामंजस्य करार झाला. मुंबई महानगर क्षेत्र जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास या नीती आयोगाच्या अहवालाचं मुंबईत प्रकाशन झालं त्यावेळी हा करार झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुंबईत वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या सागरी किनारा मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा पाऊण तासाचा रस्ता केवळ 10 मिनिटांमध्ये पार करता येईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या दूरस्थ उपस्थितीत येत्या रविवारी होणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं ऊस नियंत्रण आदेश 1966 मध्ये काही बदल सुचवून त्यावर सर्व संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. तसंच या कायद्यातील प्रस्तावित बदलानंतर साखर नियंत्रण आदेश 2024 असा नवा कायदा घोषित केला जाणार आहे. त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्तालयात एक बैठक झाली. साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्यासह 40 सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक यावेळी उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यभरात घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचं आणि माहेरवाशिणी गौरींचं काल भावपूर्ण वातावरणात आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आग्रह धरत विसर्जन करण्यात आलं. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. पुण्यात महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नदी तलाव अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त संदीप कदम यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड कायली यांची व्यवस्था जिल्हा प्रशासनानं केली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट, रंकाळा तलाव, इराणी खाण, कळंबा तलाव अशा विविध ठिकाणी गर्दी झाली होती. सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शहरात 1520 मूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन झालं. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात 7508 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. त्यापैकी 4981 म्हणजे 66% अधिक मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात झालं. सांगली संस्थांच्या मानाच्या श्री गणपतीची भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात काल 5510 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. पालिका प्रशासनानं कृष्णा नदी घाटावर तसंच विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज ठेवली होती. रत्नागिरी जिल्ह्यात नदी, तळी, ओहळांसह समुद्रावरही भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी मिरवणूकही काढण्यात आली. काल जिल्ह्यातल्या सुमारे 1,15,000 घरगुती तर 17 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. राज्यातली प्रमुख धरणं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच 90-95% भरली आहेत. पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या 98.46% पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उचलून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. सोलापुरात उजनी धरण 100% आणि साताऱ्यातलं कोयना धरण 99% भरलं आहे. पुणे आणि कोकणातील 97% धरणं पूर्ण भरली असून मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यातली धरणंही 95-100%, नागपूर विभागातली धरणं 85% भरली आहेत. अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा धरण 95%, तर यवतमाळमधील इसापूर धरण 98% भरलं आहे. गोसीखुर्द धरण केवळ 55%, तर जळगावमधलं ऊर्ध्व तापी धरण 45% भरलं आहे. ऑक्टोबरपर्यंत उर्वरित धरणंही भरतील असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात जास्त उत्पादनाची अपेक्षा आहे. लातूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न तेरणा आणि बीड जिल्ह्यातील मांजरा धरणाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक पाणी भरल्यास नद्यांमध्ये विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जैवविज्ञान संकुलानं जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोल्हापूरच्या सीमा बायोटेकशी आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सोलापूर केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे. बांबू तसंच तृणधान्य संशोधनातील नवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी यामुळे मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यातले मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुरबाजी हेंद्रे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आखाडा बाळापूर इथं त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. श्वसन मार्गाच्या तीव्र संसर्गानं ते ग्रस्त होते असं पक्षाद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. येचुरी यांनी देहदानाचा संकल्प केला होता. सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई इथं तेलगू भाषिक कुटुंबात झाला. ते कायमच विविध चळवळीत सक्रिय होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी दशेत त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या निष्ठावंत आदर्शातून येचुरी यांनी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मित्र जोडले होते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. येचुरी हे डाव्या आघाडीचे एक दीपस्तंभ होते या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हवामान. राज्यात आज बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. एसटी महामंडळाला 9 वर्षांनंतर प्रथमच 16 कोटी रुपयांहून अधिक नफा. राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 90 ते 95% आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.